या आनंदी चेहऱ्यामागे एक चेहरा दडलाय. तो चेहरा कदाचित या चेहऱ्यांवर आणि घरकुलात कायम आनंदच आनंद नांदावा म्हणून अविरत धडपड करत असतो. घरासाठी वाटेल ते म्हणत तो चेहरा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. होय, हाच तो चेहरा. हा चेहरा आज वयाची 50 वर्ष पूर्ण करतोय. संसारातली जिद्द, लालबागच्या राजाप्रती अमाप श्रद्धा आणि परमपूज्य श्री माताजी श्री निर्मला देवी यांच्या सहज धर्माचे आचरण हे या 50 वर्षाच्या खडतड प्रवासाचं रहस्य.